नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. ज्येष्ठ नागरिकांचा आनंद आणि कल्याणासाठी वचनबद्ध होण्याचं राष्ट्रपतींचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात अमरावती इथं 58,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. येत्या 21 जून रोजी देशभरात 1,00,000 ठिकाणी 11वा योग दिवस साजरा करण्याचं नियोजन. आणि येत्या रविवारी 4 मे रोजी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट परीक्षेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. ज्येष्ठ नागरिकांचा आनंद आणि कल्याणासाठी वचनबद्ध होण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व नागरिकांना केलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं आज ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होत्या. ज्येष्ठ नागरिक हे भूतकाळाशी संपर्काचा दुवा आणि भविष्यकाळासाठी मार्गदर्शक असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या,
वरिष्ठ नागरिक अतीत से जुड़ने की कड़ी है और भविष्य के मार्गदर्शक भी है. हमारे वरिष्ठ नागरिक वृद्धावस्था का समय सम्मान और सक्रियता के साथ के रूप में यह सुनिश्चित करना हमारी सामूहिक जिम्मेदारी है. मैं सभी नागरिकों से बुजुर्गों की खुशी और उनके कल्याण के लिए प्रतिबद्ध होने, उनके मार्गदर्शन को मत देने और उनकी बहुमूल्य संगति का आनंद लेने का आह्वान करती हूं.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ वीरेंद्र कुमार, राज्यमंत्री रामदास आठवले आणि बीएल वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत उपयुक्त साहित्याचं वितरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात अमरावती इथं 58,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी केली. 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन तसंच 6 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि 1 रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. या विकास कामांमध्ये विधान भवन, उच्च न्यायालय, सचिवालय आणि इतर प्रशासकीय इमारती तसंच रहिवासी इमारती तसंच एकता मॉल यांचा समावेश आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत व्यवस परिषदेत भारत पेव्हिलियनला मुख्यमंत्र्यांनी आज भेट दिली. त्यावेळी वार्ताहरांशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. या 2 स्टुडिओच्या उभारणीसाठी प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत सामंजस्य करार केले आहेत. या स्टुडिओमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रीकरण करता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाहीये, आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे. ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंगपासून प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन सगळ्या गोष्टीकरता इकोसिस्टीम त्या ठिकाणी असेल.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी वेव्ज इंडेक्सचं उद्घाटन केलं. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या 43 कंपन्यांच्या समभागांचा या निर्देशांकात समावेश आहे. वेव्ज परिषदेत आज दुसऱ्या दिवशी जागतिक माध्यम संवाद कार्यक्रम झाला. तंत्रज्ञान आणि परंपरा हातात हात घालून जायला हव्यात अशी अपेक्षा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सत्राच्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केली. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीचा अनुभव समृद्ध होतो, विकसित भारताच्या निर्मितीसाठी नवोन्मेष आवश्यक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी बोलताना संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरित करत असल्याचं सांगत संस्कृतीच्या वैविध्याला पाठिंबा देण्याची गरज व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्याच्या विकासाला गती देणारी कामं प्राधान्यानं हाती घेतली जाणार असून दळणवळण सुविधा वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितलं. लातूर इथं आज नवीन बांधकाम भवन कार्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सुमारे 3,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची देखरेख कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत आहे, त्यामुळे रस्त्याची सद्यस्थिती समजणं सुलभ झालं आहे. असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारं लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळ राज्यातील एकमेव आहे असं भोसले यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आध्यात्मिक वारशासाठी आणि कुंभमेळ्याचं स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहरात आज 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 50 दिवसांच्या उलटगणनेनिमित्त योग महोत्सव घेण्यात आला. पंचवटीत रामकुंड परिसरातल्या गौरी मैदान इथं सामूहिक योग प्रात्यक्षिकांनी योग महोत्सवाची सुरुवात झाली. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर योग अभ्यासक आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. 11वा योग दिवस देशात 1 लाख ठिकाणी साजरा होईल यादृष्टीनं नियोजन करण्यात आलं असून त्यासाठी योग संगम ऍप तयार करण्यात आलं असून त्यात नोंदणी करून योग साधना करता येईल अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
21 जून या दिवशी देशभरामध्ये जवळपास 1 लाख ठिकाणापेक्षाही जास्त ठिकाणी या योगाचे कार्यक्रम आणि इव्हेंट त्या ठिकाणी घेतल्या जातील. योग संगम या ठिकाणी लॉन्च केलेला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला लोकांना त्याच्यामध्ये एंटर होता येईल किंवा आपल्याला त्या ठिकाणी किती संख्यामध्ये आपण योग केला याची माहिती त्याच्यामध्ये आपल्याला देता येईल, जेणेकरून 21 जूनला आपल्या देशभरामध्ये किती कोटी लोकांनी योगा केला याचा अधिकृत आकडा यायला थोडी आपल्याला मदत होईल.
येत्या रविवारी 4 मे रोजी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी नीट परीक्षा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 49 केंद्रावर नीट चाचणी घेण्यात येणार असून 19,500 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रशासनानं केलेल्या सज्जतेचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला. प्रत्येक परीक्षा केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं जोडलेलं असून प्रत्येक परीक्षार्थीची तपासणी केली जाईल. कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कुणीही सोबत बाळगणार नाही याची खातरजमा केली जाणार असून दुपारची वेळ असल्यानं विद्यार्थ्यांसाठी उन्हापासून बचावाची व्यवस्था केली जाईल. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक वैद्यकीय पथक तैनात असेल अशी माहिती स्वामी यांनी दिली. लातूर जिल्ह्यात विविध 51 उपकेंद्रावर नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर आणि परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी 4 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परभणी जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ करू या अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. जिंतूर तालुक्यातल्या कुंभारी इथं गावकरी महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना या अभियानाबद्दल आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. जिंतूरचे तहसीलदार सरोदे, जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, जिंतूर पंचायत समिती गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि गावकरी यावेळी उपस्थित होते. दरम्यान आज परभणी जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या अत्याधुनिक कार्यालयाचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नतिशा माथुर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी विवरणपत्राचं वितरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यात 35 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प मंजूर झाले असून 23 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 19,94,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आलं आहे. जिल्ह्याचा खर्च 25,08,00,000 झाला असून बीड जिल्हा महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानी आणि विभागातल्या खर्चबाबतीत प्रथम स्थानी असल्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2024-25 अंतर्गत केंद्र शासनाच्या परंपरागत कृषी विकास योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये 800 हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणलं जात आहे. यात स्कोप प्रमाणपत्र मिळवण्यात बीड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात रोहिणी इथं जंगलात लपून ठेवलेला 70 लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी आज हस्तगत केला. चोरटी विक्री करण्याच्या उद्देशानं साठवणूक ठेवल्याची खात्रीशीर माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हवामान. राज्यात आज सर्वात जास्त 44.5 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. परभणी इथं 41.6, छत्रपती संभाजीनगर इथं 42, धाराशिव इथं 42.4 तर बीड इथं 42.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ज्येष्ठ नागरिकांचा आनंद आणि कल्याणासाठी वचनबद्ध होण्याचं राष्ट्रपतींचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात अमरावती इथं 58,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. येत्या 21 जून रोजी देशभरात 1 लाख ठिकाणी 11वा योग दिवस साजरा करण्याचं नियोजन. आणि येत्या रविवारी 4 मे रोजी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट परीक्षेचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.